खरं म्हणजे आपण अहमपणा मीपणा रावणाचाही बघितलेला आहे, कौरवांचाही बघितलेला आहे. सगळ्यांचं गर्वहरण झालं, सर्वांचं गर्वहरण झालं. मी मी म्हणणारे सगळे गेलेत, नरकासुरही गेला, कोणी राहिलेलं नाही. आपण लोकनेते आहोत, लोकांमध्ये जमिनीवर राहिलं पाहिजे. अहमभाव ज्यावेळेला मनामध्ये तयार होतो ना